इट्स 93.5 रेड एफएम वर 9:15 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये वेळ झालेली आहे आपल्या आजच्या विषयाची. आणि आज एक फार सिम्पलसा विषय आपण घेणार आहोत. सिम्प्लिसिटी, सामान्य, सरळ सरळ, सिम्पल. आणखीन शब्द आता लगेच नाही आठवत आहेत, ते आठवतील, नंतर आठवतील. बऱ्याचदा ना खूप मोठं तत्वज्ञान सांगण्याची गरज नसते, खूप मोठमोठ्या गोष्टी करण्याची गोष्ट गरज नसते. छोट्या छोट्या सिम्पल सिम्पल साध्या साध्या गोष्टींनी सुद्धा कामं होतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही डायमंड रिंग गिफ्ट करणं आणि मग त्याच्यावरती मोठंसं कार्ड देणं, या सगळ्या व्यतिरिक्त सिम्पली जर नुसतं गुलाबाचं फूल कधीतरी दिलं ना तरी सुद्धा आवडू शकतं. डेफिनेटली महिलांना माझी ही कन्सेप्ट आवडली नसणार आहे, अजिबात पटलेली नसणार आहे, पण तरी सुद्धा एक उदाहरण दाखल म्हणून बो एक्सेप्ट करून घ्या. आयुष्यामध्ये तुम्हाला कधी असं जाणवलं होतं की सिम्प्लिसिटीमुळे, तुमच्या सिम्प्लिसिटीमुळे मॅजिक क्रिएट झालं, काहीतरी छान झालं, काहीतरी झकास झालं, कोणीतरी खुश झालं, कोणाला तरी आनंद मिळाला, ऐसा कभी अगर हुआ हो तो जरा कॉल करके बताए. 6601935 नंबर है. हा विषय आपण आज का घेतलाय तुम्हाला थोडा सोळ्यात सांगतो. मी अक्षरशः हिप्नोटाईज झालेलो आहे का पर्टिक्युलर गोष्टीमुळे. कोणती येते पर्टिक्युलर गोष्ट कळेल थोडा सोळ्यात. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.